नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार दौऱ्यार वतले. ते नालंदा जिल्ल्यातल्या राजगीर नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसाचे उक्तावण करतले. भारताक संवसारातली तिसरी सगळ्यान व्हड अर्थव्यवस्था करपा खातीर कृषी क्षेत्राची भूमिका म्हत्वाची आसतली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. माहिती ही शक्त आणि बनावट खबऱ्यो अप्रकल्पीय प्रमाणात धोकादायक थारूक शकतात असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी म्हळां. डॉक्युमेंटरी लघुकथा आणि एनिमेशन चित्रपटांखातीर 18वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत सुरू आसा. आयसीसी संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीतल्या सुपर 8 खेळाक आयज सावन सुरुवात जाता. आयज युएसए आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधी खेळ जातलो. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले. नालंदा जिल्ह्यातल्या राजगीर हांगा नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसाचे ते उक्तावण करतले. तशेच नव्यान बांधिल्ल्या विद्यापीठाकडेन खोल संबंध आशिल्ल्या राजगिरातल्या संवसारीक दायज आशिल्ल्या नालंदा विद्यापीठाच्या पूर्विल्ल्या अवशेषांक प्रधानमंत्री भेट दितले. नालंदा विद्यापीठाची संकल्पना भारत आणि उदयत आशिया शिखर परिषद देशामधलो संयुक्त उपक्रम म्हणून केला. उक्तावण सुवाळ्याक 17 देशाचे मिशन मुखेली सहित जायते मानेस्त हाजीर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले. नालंदा जिल्ह्यातल्या राजगीर नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसाचे ते उक्तावण करतले. विद्यापीठाच्या आवारातल्या सुषमा स्वराज सभाघरात सकाळी 10 वरांचेर उक्तावण सुवाळ्याची सुरुवात जातली. तशेच नव्यान बांधिल्ल्या विद्यापीठाकडेन खोल संबंध आशिल्ल्या अवशेषांकय प्रधानमंत्री भेट दितले. नालंदा विद्यापीठाची संकल्पना भारत आणि उदयत आशिया शिखर परिषद देशामधलो संयुक्त सहकार्याची असा. बिहाराचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आल्लेकार, मुख्यमंत्री नितीश कुमार, परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हांणी केला. 17 देशातले मिशन मुखेली सहित जायते मानेस्त ह्या कार्यावळीक हाजीर रावपाचे असात. विद्यापीठाचे परिसर 450 एकरांनी पातळा. तातून अध्याधुनिक मुळावी बांधावळ असा. पर्यावरण संवर्धन या विषयाचेर आधारित या कॅम्पसाची रचना नेट झिरो 5वी कॅम्पस म्हणून केल्या. उर्जा आणि हेर गरजे खातीर सौर प्लांट, घरगुती आणि पिवपाचे उदक शुद्धीकरण प्लांट, सांड उदकाचो परत वापर करपा खातीर उदक रिसायकल प्लांट घेऊन विद्यापीठ स्वतःक तिगून दवरता. 100 एकर वाठारात जायती उदका स्त्रोत्रां आणि हेर जायत्यो पर्यावरणीय सुविधा असात. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाक 2014 वर्सा प्रवेश मेळो आणि राजगिरातल्या तात्पुरत्या कॅम्पसात वर्ग सुरू झाल्लो. सध्या ह्या विद्यापीठात स्कूल ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज, स्कूल ऑफ इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट स्टडीज, स्कूल ऑफ बुद्धी स्टडीज, फिलॉसॉफी अँड कॉपरेटिव्ह रिलिजन्स अशी ही 6 शाळा असतात. संसारिक शांतता आणि भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचे संशोधन करपा खातीर विद्यापीठान आंतरराष्ट्रीय संबंध आणि शांतता अभ्यासाची शाळा स्थापन केल्या. समकालीन अभ्यासा खातीर हे विद्यापीठ भास आणि साहित्य शाळा आणि व्यवस्थापन अभ्यास शाळा हांच्या खाला वेगवेगळे अभ्यासक्रम देता. 500 विद्यार्थ्यांची हॉस्टेल क्षमता आशिल्ल्या पूर्विल्ल्या निवासी नालंदा विद्यापीठाच्या विषयाचेर बांधला. विद्यापीठाच्या परिसरात 2 शिक्षणिक ब्लॉक असून तातून 40 वर्ग असतात आणि सुमार 1900 लोकांक बसपाची ताक असा. भारतात संसारातली तिसरी व्हड अर्थव्यवस्था करपाक शेतकी क्षेत्राची महत्वाची भूमिका असतली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. वाराणसीतल्या पीएम किसान सन्मान संमेलनात प्रधानमंत्री मेळाव्याक संबोधित करताले. शेतकऱ्यांच्या जिणेचो दर्जो वाढवपाक केंद्र सरकार कटिबद्ध असा आणि तांची येणावळ वाढवपाक हे आमच्या सरकारचे प्राधान्य असा असं तांणी म्हळे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या कार्यावळी वेळार सुमार 9.26 कोटी शेतकऱ्यांक 20,000 कोटी रुपया परस चड मोलाचो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचो 17वो हप्तो सोडलो. ह्या वेळार उलयताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले, उत्पादन वाढोवप आणि शेतकऱ्यांक फावो तो एमएसपी दिवन आणि उत्पादनाक बरे दर लावन उत्पादन खर्च उणो करपाक मदत करप हो सरकाराचो हेत असा. तुम्ही हो खबरो आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. नौदलाचे मुखेली एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. काल त्यांच्या भेटीवेळार प्रधानमंत्र्याक भारतीय नौदळान चलयल्ल्या वेगवेगळे कर्मचारी प्रशासकीय आणि मुळाव्या साधन सुविधाविषयी माहिती दिली. झुजाक सदांच तयार रावपाची आणि राष्ट्रीय दर्यावेल्या हिताची राखण करपाची नौदळाची वचनबद्धताय तांका मेळ्ळी. त्याचबरोबर क्षमता निर्माण करताना आत्मनिर्भरतायेचे लक्ष केंद्रीत करपाची तांका खात्री दिली. सीएनएफ त्रिपाठी हांनी राष्ट्र निर्मितीकडेन वेगवेगळ्या उपक्रमाविषयी प्रधानमंत्र्याक कळयले. तशेच सगळ्या कर्मचाऱ्यांखातीर प्रशिक्षण आणि कल्याणकारी उपायांचे लक्ष केंद्रीत करप आणि क्षेत्रामधी एकात्मकता वाढवप त्रिसेवा समन्वयाचेर भर दिवपाचेर भासाभास केली. अमेरिकेच्या नागरिकांकडेन लग्न झाल्या पूण देशात कायदेशीर दर्जो नाशिल्ल्यान लाखांनी स्थलांतरितांक अमेरिकेचो नागरिकत्व दिवपाचो नवो यत्न अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडनान जाहीर केला. अमेरिकेच्या नागरिकांच्या कागदपत्रां नाशिल्ल्या जोडप्यांनी राखण करपाखातीर केल्ली ही कार्यकारी कृती सुमार 5,00,000 स्थलांतरितांक देशातल्यान धावडावपापासून वाटावतली. रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प हांच्या सामूहिक देशातल्यान धावडावपाच्या येवजणेकडेन ही कृती खर विरोधाभास दिसतली. नव्या धोरणेतल्यान देशात उण्यात उणी 10 वर्सा रावपी आणि अमेरिकेच्या नागरिकांकडेन लग्न झाल्या आणि तांच्या भुरग्यांकडेन देश सोडून वचनासतना कायमचो राबितो असपाखातीर अर्ज करपाक मेळटले. व्हाईट हाऊसात झाल्या ह्या सुवाळ्यात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडनान हो आदेश ह्या उमाळ्यात लागू जातलो असे सांगून हालीच देशात आयिल्ल्या लोकांक ताचो फायदो जावचो ना हाचेर भर दिलो. कर करून आपल्या देशाक आणि कुटुंबातल्या वांगड्याक योगदान दिवपी लोकांक मदत जातली असे तांणी मुखार म्हळे. केंद्रीय कुशळताय विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी हांनी नवी दिल्लीत प्रशिक्षण महासंचालनालयाच्या कार्यपद्धतीचो पुराय नियाळ घेतलो. ताणें डिजिटियन केल्ल्या यत्नांची तोखणाय केली आणि जी सगळ्यांत चड काळ चलपी कुशळताय पर्यावरण प्रणाली मदली एक यंत्रणा परतून जिवीत करपा खातीर परतून कल्पना करपा खातीर आणि फाटल्या दशकात 5,000 परस चड संस्था जोडपा खातीर आयटीआय कडेन तांचे सारखेपण असले तरी तांकां नवे लक्ष दिवपाची गरज असा असे तांणी भर दिलो. भारतातली कुशळताय उदरगतीची परिस्थिती बदलपाची सरकाराची वचनबद्धताय असा असे चौधरीन परतून सांगले. नेटान बदलपी जागतिक अर्थव्यवस्थेच्यो गरजो भागोवपाक सक्षम कुशळ कामगार बळ तयार करप केंद्र सरकार महत्वाचे योगदान दिता असो विश्वास तांणी उक्तायलो. उपराष्ट्रपती जगदीप धनकडान म्हळे की माहिती ही सत्ता आणि फटीच्यो बातम्यो अकल्पनीय प्रमाणात संकष्ट निर्माण करूक शकतात. काल नवी दिल्लीत भारतीय माहिती सेवा 2022 आणि 23 गटाच्या अधिकारी प्रशिक्षितांक संबोधित करताना उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांनी सांगले संचारण म्हणून आयआयएस अधिकारी लोकांच्या विश्वासाचे राखणदार असतात. नागरिक आणि तांणी वेचून काढिल्ल्या सरकारामधी जोडपी म्हणून काम करपाक आयआयएस अधिकारी तयार असतात असे तांणी भर दिलो. 18वे डॉक्युमेंटरी लघुकथा आणि अॅनिमेशन फिल्मांखातीर 18वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF मुंबईत सुरू असा. ह्या सकाळच्या सत्रात मेमरी फुटप्रिंट्स, व्हील विथ विंग्स, मै तूस डर नही, गंदी बात, इंडिया होप्स 24 आणि विघ्नेश कुमुलाई अगेन्स्ट द टायड असे 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवतले. महोत्सवा उपरांत ब्रेन घटमूट करपा खातीर आणि CSR उपक्रमाक चालना दिवपा खातीर डॉक्युमेंटरी फिल्मांचो कायदो घेवपा खातीर पॅनल चर्चा जातली. वेब मालिका म्हळ्यारूच सिरीज OTT प्लॅटफॉर्माचेर उक्तो मंच डॉक्युमेंटरी खातीर समर्पीत प्लॅटफॉर्म आणि अॅनिमेशन आणि VFX पायपलायना खातीर समर्पीत कार्यशाळा सकाळी 17 जातली. 6 दिसांचो हो महोत्सव 21 जून दिसा सोपतलो. मुंबईत 18वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असा. ओन्नूच्या मुंबई 18वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 59 देशातले वट्ट 314 चित्रपट 61 भाषांनी असतात. 15 जून सावन सुरू झाला हो फिल्म फेस्टिवल शुक्रारा सोपता आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्या.